ऐकून तुम्ही मला पण
मी बाहेर आहे, मला ऐकायलाच येत नाही
स्पष्ट स्पष्ट म्हणलं म्हणजे तिने खाली मान घातल्यामुळे शब्द शब्द फुटत
नाही.
तुम्ही काय करता परिप्र कोण
करून
अजून एक जोडी नवी आणली होती कोण.